शुद्ध चरणी काया वाहिली जी ने बुद्ध चरणी काया वाहिली ती नारी अमर होऊन राहिली
जी ने बुद्ध चरणी काया वाहिली ती नारी अमर होऊन राहिली जी ने बुद्ध चरणी काया वाहिली ती नारी अमर होऊन राहिली
कथा सांगतो ऐका बायनो बुद्धाच्या शिष्यिणींची समुपचाराची सदाचाराची आचाराच्या करणीची गोष्ट ऐका शुद्धोधन राजाच्या राणीची तिच्या कीर्तीची प्रथम कहाणी तिची शुद्ध मतीची नोंद घ्या याची मावशी अन ती सावतराई बुद्धाची सतीची पतीची नीतीची गुणवतीची प्रीतीची प्रजावतीची महामायेच्या सौतीची पती मरणानंतर तिची एकदाची इच्छा साची संन्यास घेण्याची आणि विनंती करी बुद्धाला दीक्षा देण्याची हो मिळेना दीक्षा शुद्धाची गौतम बुद्धाची मनस्वी क्रोधाची चिडाली वादाची काशाय पोशाख साधाची परिधान केला सारी केस काढली डोईची आनंदाच्या बातमी आशयाची कुणकुण कळली मातेच्या कृत्याची बाप सत्याची कृत निश्चयाची स्त्रियांच्या संघटनाची सच्छिल लक्षणाची रक्षणाची कडक निर्बंधनाची अट घालून वचनाची आणि मगच आईला परवानगी दिली भिक्षुणी वरदानाची नका मारू गपा
धर्मासाठी खपा
आचरणाला जपा ही स्त्री नाही तुमच्यातून वाहिली ही स्त्री नाही तुमच्यातून वाहिली
ती नारी अमर होऊन राहिली ती नारी अमर होऊन राहिली
कथा ऐका गाव श्रावस्तीची कथा ऐका हो कथा ऐका गाव श्रावस्तीची किसा गौतमी नावाच्या स्त्रीची चिरंजीव चिमण्याची राजसराण्याची गोजीरवाण्याची वेल्हाळाची लडीवाळाची दुधावरल्या बाळाची एकुलत्या एका मुलाची दशा झाली त्याची साप चावून कळाली त्याला मरणाची आई ग ताटातूट झाली वासराची गाईची आणि शोक करू लागली वेडी मायाईची केस तोडू लागली डोईवरची आणि तोंडात माती भरू लागली भुईवरची शुद्ध राहिली नाही तिला अंगावरल्या वस्त्राची आणि डोकं आपटून घेऊ लागली मूर्ती पाहून पुत्राची म्हणू लागली सोय करा हो सोय करा सोय करा हो कुणी गंड्याची ताई ताची धाग्या दोऱ्याची पाया पडते विनंती करते तुमची उपचाराची मुळी द्या औषधाची नाहीतर जागा दाखवा कुणी साप उतरविणाऱ्या मांत्रिकाची हे ऐकून टवाळखोरांची हरामखोरांची शिरजोरांची एकी झाली एका विचाराची आणि त्या सर्वांनी सांगितली गोष्ट अगत्याची एक संजीवनी आहे त्या साधूजवळ याची साप दंशावर उपयाची आणि असे म्हणून जागा दाखवून दिली बुद्धाच्या रायाची तशीच किसा गेली बुद्ध चरणावर मय ठेवली मुलाची आणि भिक्षा मागू लागली बाळाच्या प्राणदानाची मग गौतमाने सांगितले समजूत काढण्याकरता तिची मुठभर मोहरी आणून दे घाई कर जाण्याची आणि त्यानेच व्यवस्था होईल औषध पाण्याची पण याद ठेव एका अटीची ही अट आहे अटी तटीची याद ठेव एका अटीची ही अट आहे अटी तटीची मेली नसेल कुणी बहीण भावाची आई मावाची बायको कुण्या रावाची नवऱ्याची म्हाताऱ्याची लहान पोराची चाकराची ज्या घरी मय्यत झाली नसेल गरज मला त्या घरच्या मोहरीची हे ऐकून किसा गौतमी घर घर फिरली रयतेची पण प्रत्येक घरी वार्ता कळली कुणाच्या ना कुणाच्या मैतीची हात हालवीत पावले पडली परतीची मिळाली परचिती आणि येऊन धरली पावले तथागताची म्हणू लागली आपत्तीची संततीची संपत्तीची कळी गोष्ट मला साऱ्याच्या महतीची बुद्ध म्हणे तिला जन्म क्षणभंगूरची आणि हे ऐकता तिच्या मनात रुजला उपदेशाचा अंकुरची धर्मासाठी झिजणार निची खपणार निची चांगल्या लक्षणाची रक्षणाची सांगितली कथा बायानो गृहिणींची माय बहिणींची समजदारीची आचाराची विचाराची पार पाडा तुम्ही ही बाब धर्माच्या जबाबदारीची कथा ध्यानी धरा आणि विचार करा
आणि विचार करा
धर्मासाठी मरा,
धर्मासाठी मरा।
ही छकड विठ्ठलान गायली, ही छकड विठ्ठलान गायली। बुद्ध चरणी काया वाहिली, जीने बुद्ध चरणी काया वाहिली, ती नारी अमर होऊन राहिली,
ती नारी।